ਉਰੇ ਪਲਾਣੇ ਪਾਉਣ ਵੇਖ ਹਰ ਰੰਗੀ ਹਰਮ ਸਵਾਰਿਆ ਕੋਠੇ ਮੰਡਪ ਮਾੜੀਆਂ ਲਾਏ ਬੈਠੇ ਕਰਪਾ ਸਾਰਿਆ ਚੀਜ ਕਰਨ ਮਨ ਭਾਵ ਦੇ ਹਰ ਬੁੱਝਣ ਨਾਈ ਹਾਰਿਆ ਕਰ ਫੁਰਮਾਏ ਸਿਖਾਇਆ ਵੇਖ ਮਹਿਲਤ ਮਰਨੂ ਵਿਸਾਰਿਆ ਜਰ ਆਈ ਜੋ ਬਨ ਹਾਰਿਆ ਜਰ ਆਈ ਜੋ ਬਨ ਹਾਰਿਆ ਆਸਾ ਦੀਵਾਰ ਦੀ 17ਵੀਂ ਪੌੜੀ ਜਿਹਦੇ ਚ ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਉਸ ਮੂਲ ਨਸ਼ੇ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਕੀਤਾ ਹੈ ਜਿਸ ਵਿੱਚ ਮਨੁੱਖ ਸੱਚ ਨੂੰ ਭੁੱਲ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਪ੍ਰਭੂ ਨੂੰ ਭੁੱਲ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਕ ਨਸ਼ਾ ਸ਼ਰਾਬ, ਅਫੀਮ, ਭੰਗ, ਚਰਸ, ਸੁਲਫਾ, ਗਾਂਜਾ ਇਤਿਹਾਸਕ। ਇਹ ਨਸ਼ਾ ਕਿਧਰੇ ਚੜ ਜਾਏ ਤੇ ਮਨੁੱਖ ਆਪਣਾ ਨਾਮ ਭੁੱਲ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਆਪਣਾ ਬਾਹਰ ਦਾ ਘਰ ਭੁੱਲ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਲੇਕਿਨ ਜੋਬਨ ਦਾ ਨਸ਼ਾ, ਧਨ ਦਾ ਨਸ਼ਾ, ਪ੍ਰਭਤਾ ਦਾ ਨਸ਼ਾ ਐਸਾ ਨਸ਼ਾ ਹੈ ਜਿਹਦੇ ਵਿੱਚ ਮਨੁੱਖ ਸੱਚ ਦਾ ਘਰ ਭੁੱਲ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਘਰ ਭੁੱਲ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਮੂਲ ਨਸ਼ੇ ਦਾ ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਜ਼ਿਕਰ ਕੀਤਾ ਹੈ ਔਰ ਮਨੁੱਖ ਦੀਆਂ ਕੁਝ ਬੁਨਿਆਦੀ ਕਮਜ਼ੋਰੀਆਂ ਦਾ। ਮਨੁੱਖ ਦਾ ਸਾਰਾ ਜੀਵਨ ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਸਤੂਆਂ ਦੀ ਖਾਤਰ ਦਾਅ ਤੇ ਲੱਗ ਜਾਂਦਾ ਹੈ ਉਹਨੇ ਇਹ ਤੁਰੇ ਪਲਾਣੇ ਪਾਉਣ ਵੇ ਹਰ ਰੰਗੀ ਹਰਮ ਸਵਾਰਿਆ। ਪੁਰਾਣਾ ਜ਼ਮਾਨਾ, ਅਸਵਾਰੀ ਦਾ ਸਾਧਨ ਸੀ ਘੋੜੇ, ਔਰ ਜਿਸਦੇ ਅਸਤਬਲ ਵਿੱਚ ਇਰਾਕੀ ਘੋੜੇ ਬਣੇ ਹੋਣ, ਖੂਬਸੂਰਤ ਔਰ ਹਵਾ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰਨ ਵਾਲੇ, ਐਸੇ ਘਰ ਦੀ ਸਮਾਜਿਕ ਤਲ ਤੇ ਬੜੀ ਸ਼ੋਭਾ ਸੀ, ਬੜੀ ਗੱਲ ਸੀ। ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਘੋੜੇ ਐਸੇ ਹੋਵਨ ਕਿ ਪਵਨ ਦੇ ਸਮਾਨ ਚੱਲਣ, ਔਰ ਉੱਪਰ ਸੋਨੇ ਦੀਆਂ ਕਾਠੀਆਂ ਪਈਆਂ ਹੋਣ। ਸਿਰਫ ਇਤਨਾ ਹੀ ਨਹੀਂ, ਹਰ ਰੰਗੀ ਹਰਮ ਸਵਾਰਿਆ, ਹਰ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਰੰਗ ਦੇ ਨਾਲ ਹਰਮ ਨੂੰ ਸਵਾਰਿਆ ਗਿਆ, ਘਰ ਨੂੰ ਸਵਾਰਿਆ ਜਾਏ, ਸ਼ਿੰਗਾਰਿਆ ਜਾਏ, ਜਿਸ ਦੇ ਵਿੱਚ ਕਿ ਇਹ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਕੋਠੇ ਮੰਡਪ ਮਾੜੀਆਂ ਲਾਏ ਬੈਠੇ ਕਰ ਪਾਸਾਰਿਆ, ਬੜਾ ਲੰਬਾ ਚੌੜਾ ਪਸਾਰਾ, ਕਿਤਨਾ ਵੱਡਾ ਪਸਾਰਾ, ਬੜੇ ਵੱਡੇ ਵੱਡੇ ਮਹਿਲ, ਕੋਠੇ, ਮਾੜੀਆਂ ਔਰ ਹੋਰ ਬਹੁ ਪ੍ਰਕਾਰ ਦੇ ਲੰਬੇ ਪਸਾਰੇ। ਚੀਜ ਕਰਨ ਮਨ ਭਾਵ ਦੇ ਹਰ ਬੁੱਝਣ ਨਾਹੀ ਹਾਰਿਆ, ਜੋ ਮਨ ਚਾਹੁੰਦਾ ਹੈ ਉਸ ਚੀਜ਼ ਨੂੰ ਵਰਤਣਾ ਹੈ, ਖਾਣਾ ਹੈ, ਹੰਡਾਉਣਾ ਹੈ, ਕੀ ਜੋ ਮਨ ਭਾਉਂਦਾ ਹੈ। ਪਰ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਹਰ ਬੁੱਝਣ ਨਾਹੀ ਹਾਰਿਆ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਬੰਦੇ ਹਰੀ ਨੂੰ ਬੁੱਝਦੇ ਨਹੀਂ, ਹਰੀ ਨੂੰ ਸਮਝਦੇ ਨਹੀਂ, ਹਾਰ ਜਾਂਦੇ ਨੇ ਜੀਵਨ ਦੀ ਬਾਜ਼ੀ। ਜੀਵਨ ਮਿਲਿਆ ਸੀ ਜਿੱਤਣ ਲਈ, ਹਾਰ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਜੀਵਨ ਗਵਾ ਛੱਡਦੇ ਨੇ। ਲੇਕਿਨ ਦੇਖਣ ਦੇ ਚ ਆਇਆ ਤ੍ਰਿਪਤੀ ਨਸੀਬ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਤ੍ਰਿਪਤ ਮਨੁੱਖ ਹੀ ਜੀਵਨ ਜੇਤੂ ਹੈ ਔਰ ਤ੍ਰਿਸ਼ਨਾਲੂ ਮਨੁੱਖ ਹੀ ਜੀਵਨ ਦੀ ਬਾਜ਼ੀ ਹਾਰ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹੀ ਕਾਰਨ ਹੈ ਕਿ ਧਰਮ ਦਾ ਮੂਲ ਗੁਣ ਵੀ ਸੰਤੋਖ ਹੀ ਮੰਨ ਲਿਆ ਗਿਆ। ਵਿਚਾਰਵਾਨ ਦਾਰਸ਼ਨਿਕ ਲੋਕ ਅਧਰਮ ਦਾ ਮੂਲ ਔਗੁਣ ਬੁਨਿਆਦ ਦੱਸਦੇ ਨੇ ਅਸੰਤੁਸ਼ਟੀ, ਤੇ ਧਰਮ ਦਾ ਮੂਲ ਸੰਤੁਸ਼ਟ ਸੰਤੋਖ। ਅਸੰਤੁਸ਼ਟੀਆਂ ਤਿੰਨ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਆਉਂਦੀਆਂ ਨੇ, ਦੋ ਦਾ ਸੰਬੰਧ ਸੰਸਾਰ ਨਾਲ ਹੈ ਤੇ ਦੋ ਦਾ ਸੰਬੰਧ ਪਰਮਾਰਥ ਨਾਲ ਹੈ। ਜਿਹੜੀਆਂ ਸੰਸਾਰਿਕ ਅਸੰਤੁਸ਼ਟੀਆਂ ਨੇ ਉਹ ਨੇ ਇਹ, ਪਰਿਵਾਰਕ ਅਸੰਤੁਸ਼ਟੀ, ਵਿਵਹਾਰਕ ਅਸੰਤੁਸ਼ਟੀ ਤੇ ਤੀਸਰੀ ਜਿਹੜੀ ਪਰਮਾਰਥਿਕ ਅਸੰਤੁਸ਼ਟੀ ਹੈ ਉਹਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਵਿਅਕਤੀਗਤ ਅਸੰਤੁਸ਼ਟੀ। ਬਸ ਹੋਰ ਕੋਈ ਅਸੰਤੁਸ਼ਟੀ ਹੈ ਹੀ ਨਹੀਂ। ਅਗਰ ਕੋਈ ਮਨੁੱਖ ਅਸੰਤੁਸ਼ਟ ਹੈ ਤਾਂ ਪਰਿਵਾਰਕ ਤਲ ਤੇ ਅਸੰਤੁਸ਼ਟ ਹੋਵੇਗਾ ਜਾਂ ਵਿਵਹਾਰਕ ਤਲ ਤੇ ਅਸੰਤੁਸ਼ਟ ਹੋਵੇਗਾ ਜਾਂ ਫਿਰ ਵਿਅਕਤੀਗਤ ਆਪਣੇ ਆਪ ਵਿੱਚ ਅਸੰਤੁਸ਼ਟ ਹੋਵੇਗਾ। ਪਰਿਵਾਰਕ ਅਸੰਤੁਸ਼ਟੀ ਇਹ ਵਿਆਪਕ ਹੈ ਕਿਉਂਕਿ ਮਨੁੱਖ ਇਹ ਸੋਚਦਾ ਹੈ ਜੈਸੇ ਮੇਰੇ ਬੱਚੇ ਹੋਣੇ ਚਾਹੀਦੇ ਸਨ ਵੈਸੇ ਨਹੀਂ ਨੇ, ਜੈਸੇ ਮੇਰੇ ਮਾਂ ਬਾਪ ਹੋਣੇ ਚਾਹੀਦੇ ਸਨ ਵੈਸੇ ਨਹੀਂ ਨੇ, ਜੈਸੇ ਮੇਰੀ ਪਤਨੀ ਹੋਣੀ ਚਾਹੀਦੀ ਸੀ ਜਾਂ ਪਤੀ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਸੀ ਵੈਸੇ ਨਹੀਂ ਨੇ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਮਨੁੱਖ ਜੋ ਪਰਿਵਾਰਕ ਤਲ ਤੇ ਅਸੰਤੁਸ਼ਟ ਹੈ ਹਰ ਵਕਤ ਆਪਣੀ ਬੇਚੈਨੀਆਂ 'ਚ ਉਲਝਿਆ ਰਹੇਗਾ, ਹਰ ਵਕਤ ਪਰੇਸ਼ਾਨੀ ਦਾ ਬੋਝ ਉਹਦੇ ਦਿਲ ਦਿਮਾਗ ਦੇ ਉੱਪਰ ਹੋਵੇਗਾ ਕਿਉਂਕਿ ਅਸੰਤੁਸ਼ਟ ਹੈ। ਔਰ ਇਹ ਪਰਿਵਾਰਕ ਅਸੰਤੁਸ਼ਟੀ ਕਲੇਸ਼ ਦਾ ਬਾਇਸ ਬਣਦੀ ਹੈ, ਗ੍ਰਹਿ ਕਲੇਸ਼ ਤੇ ਘਰ ਦਾ ਕਲੇਸ਼। ਘਰ ਦਾ ਦੁੱਖ ਕਿਤਨਾ ਵੱਡਾ ਹੈ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਸਲੋਕ ਵਿੱਚ ਇਸ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਕੀਤਾ ਹੈ। ਗਿਰੰਤ ਗਿਰ ਪਤਤ ਪਾਤਾਲਮ ਜਲੰਤ ਦੇ ਦੀਪ ਬੈ ਸਾਂਤਰੇ ਬਹੰਤ ਅਥਾ ਤੋਯੰ ਤੋਰੰਗੰ ਦੁਖੰਤ ਗ੍ਰਹਿ ਚਿੰਤਾ ਜਨਮੰਤ ਮਰਣੰ। ਕੋਈ ਮਨੁੱਖ ਹੈ ਬਹੁਤ ਉੱਚੀ ਬੁਲੰਦੀਆਂ ਤੋਂ ਗਿਰ ਰਿਹਾ ਹੋਵੇ, ਹਿਮਾਲਿਆ ਦੀ ਚੋਟੀ ਤੋਂ, ਗਿਰੰਤ ਗਿਰ ਪਤਤ ਪਾਤਾਲ ਖੱਡ ਵਿੱਚ ਗਿਰ ਰਿਹਾ ਹੋਵੇ, ਪਾਤਾਲ ਵਿੱਚ ਗਿਰ ਰਿਹਾ ਹੋਵੇ ਪਹਾੜ ਦੀ ਚੋਟੀ ਤੋਂ। ਜਲੰਤ ਦੇ ਦੀਪ ਬੈ ਸਾਂਤਰੇ ਜਵਾਲਾਮੁਖ ਦੀ ਅੱਗ ਦੇ ਵਿੱਚ ਜਲ ਰਿਹਾ ਹੋਵੇ, ਸੜ ਰਿਹਾ ਹੋਵੇ, ਛੋਲੇ ਬਲ ਦੀ ਅੱਗ ਉਹਦੇ ਚ ਜਲ ਰਿਹਾ ਹੋਵੇ ਜਾਂ ਫਿਰ ਅਥਾਹ ਸਾਗਰ ਦੀਆਂ ਲਹਿਰਾਂ ਵਿੱਚ ਗੋਤੇ ਖਾ ਰਹੇ ਹੋਵੇ, ਡੁੱਬ ਰਹੇ ਹੋਵੇ। ਇਤਨਾ ਵੱਡਾ ਇਹ ਜੋ ਕਸ਼ਟ ਹੈ, ਦੁੱਖ ਹੈ, ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਦੁਖੰਤ ਗ੍ਰਹਿ ਚਿੰਤਾ ਜਨਮੰਤ ਮਰਨੰ। ਇਹਨਾਂ ਸਾਰੇ ਦੁੱਖਾਂ ਨਾਲੋਂ ਵੀ ਘਰੇਲੂ ਕਲੇਸ਼ ਜਿਹੜਾ ਹੈ ਇਹ ਜ਼ਿਆਦਾ ਦੁਖਦਾਈ ਹੈ। ਘਰ ਦੀ ਜਿਹੜੀ ਚਿੰਤਾ ਹੈ ਇਹ ਜ਼ਿਆਦਾ ਦੁਖਦਾਈ ਹੈ ਕਿਉਂਕਿ ਇਹ ਜਨਮ ਤੇ ਮਰਨ ਦਾ ਕਾਰਨ ਬਣਦੀ ਹੈ, ਬਾਰ ਬਾਰ ਜਮਾਂ ਦੀ ਮਾਰ ਦਾ ਇਹ ਕਾਰਨ ਬਣਦੀ ਹੈ। ਜਦਕਿ ਜਲ ਦੇ ਵਿੱਚ ਮਨੁੱਖ ਡੁੱਬ ਗਿਆ ਮਰ ਗਿਆ, ਪੰਜ ਦਸ ਮਿੰਟ ਦਾ ਕਸ਼ਟ, ਅੱਗ ਦੇ ਸੜ ਗਿਆ ਦਸ ਵੀਹ ਮਿੰਟ ਦੀ ਤਕਲੀਫ, ਪਹਾੜ ਦੀ ਬੁਲੰਦ ਚੋਟੀ ਤੋਂ ਥੱਲੇ ਗਿਰਿਆ, ਹੱਡੀਆਂ ਚੂਰ ਚੂਰ ਹੋ ਗਈਆਂ ਨੇ, ਤੜਪਿਆ ਅੱਧਾ ਘੰਟਾ ਘੰਟਾ, ਬਸ ਇੰਨੀ ਤਕਲੀਫ। ਪਰ ਗ੍ਰਹਿ ਕਲੇਸ਼ ਜਿਹੜਾ ਹੈ, ਘਰੇਲੂ ਕਲੇਸ਼, ਘਰੇਲੂ ਵਿਪਤਾ ਝਗੜੇ, ਇਹ ਇਤਨੇ ਵੱਡੇ ਕਲੇਸ਼ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦੇ ਨੇ, ਕਸ਼ਟ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦੇ ਨੇ ਕਿ ਮਨੁੱਖ ਬਾਰ ਬਾਰ ਜੰਮਦਾ ਹੈ, ਬਾਰ ਬਾਰ ਮਰਦਾ ਹੈ, ਔਰ ਹਰ ਜਨਮ ਦੇ ਵਿੱਚ ਦੁੱਖ ਭੋਗਦਾ ਹੈ ਔਰ ਦੁੱਖ ਦੇ ਵਿੱਚ ਮਰ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦੁੱਖ ਦੀ ਯਾਤਰਾ ਬਹੁਤ ਲੰਬੀ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ ਉਸ ਮਨੁੱਖ ਦੀ ਜੋ ਘਰੇਲੂ ਕਲੇਸ਼ ਵਿੱਚ ਜੀ ਰਿਹਾ ਹੈ। ਤੇ ਘਰੇਲੂ ਕਲੇਸ਼ ਵਿੱਚ ਕੌਣ ਹੈ ਜੋ ਅਸੰਤੁਸ਼ਟ ਹੈ? ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਪਰਿਵਾਰਕ ਤੌਰ ਤੇ ਅਸੰਤੁਸ਼ਟ। ਸਾਰੀ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਇਹ ਅਸੰਤੁਸ਼ਟੀ ਵਿਆਪਕ ਹੈ। ਕੋਈ ਆਪਣੀ ਮਾਂ ਤੋਂ ਅਸੰਤੁਸ਼ਟ, ਕੋਈ ਆਪਣੇ ਪਿਤਾ ਤੋਂ, ਕੋਈ ਆਪਣੇ ਬੱਚਿਆਂ ਤੋਂ ਅਸੰਤੁਸ਼ਟ, ਕੋਈ ਆਪਣੀ ਪਤਨੀ ਤੋਂ, ਕੋਈ ਆਪਣੇ ਪਤੀ ਤੋਂ, ਕੋਈ ਭਰਾਵਾਂ ਤੋਂ ਅਸੰਤੁਸ਼ਟ ਹੈ ਤਾਂ ਕੋਈ ਮਿੱਤਰਾਂ ਦੋਸਤਾਂ ਤੋਂ ਅਸੰਤੁਸ਼ਟ ਹੈ। ਕਹਿੰਦਾ ਜੈਸੇ ਮੇਰੇ ਦੋਸਤ ਹੋਣੇ ਚਾਹੀਦੇ ਸਨ ਵੈਸੇ ਨਹੀਂ ਨੇ, ਜੈਸਾ ਮੇਰਾ ਭਰਾ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਸੀ ਵੈਸਾ ਨਹੀਂ ਹੈ, ਜੈਸੀਆਂ ਮੇਰੀਆਂ ਭੈਣਾਂ ਹੋਣੀਆਂ ਚਾਹੀਦੀਆਂ ਸਨ ਵੈਸੀਆਂ ਨਹੀਂ ਨੇ, ਔਰ ਜੈਸੀ ਮੈਨੂੰ ਪਤਨੀ ਚਾਹੀਦੀ ਸੀ ਵੈਸੇ ਨਹੀਂ ਹੈ, ਜੈਸਾ ਪਤੀ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਸੀ ਵੈਸਾ ਨਹੀਂ ਹੈ। ਇਸ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਪਰਿਵਾਰਕ ਅਸੰਤੁਸ਼ਟੀ। जो परिवारक तल ते असंतुष्ट है अपनिया असंतुष्टियां च उलझिया रहेगा, फसिया रहेगा और रोज रोज ए असंतुष्टि अपना वजन वधाएगी, अपना भार वधाएगी और मनुख इसे बोझ दे थले दब के रह जाएगा, फंस के रह जाएगा। परिवारिक असंतुष्टि तो बाद दूसरी असंतुष्टि है व्यवहारिक असंतुष्टि। जैसी मेरी प्रारब्ध है, जैसी मेरी उपजीविका है, जैसी मेरी आमदन है, मैं इस तो संतुष्ट नहीं। इसनु कहने ने व्यवहारिक असंतुष्टि। परिवारिक असंतुष्टि, व्यवहारिक असंतुष्टि, ये दो असंतुष्टियां इतनिया प्रबल ने कि ऐसा असंतुष्ट मनुख हर वक्त उलझन दे चवेगा, हर वक्त कल्पनावां दा ताना पेटा बुनदा रहेगा, हर वक्त तनाव अपने सिर ते रखेगा और अपना जीवन गवाई जाएगा, गवाई जाएगा। ये दो असंतुष्टियां व्यापक तौर ते संसार विच मौजूद ने और इन्हां दो असंतुष्टियां दा नां है परिवारिक असंतुष्टि, व्यवहारिक असंतुष्टि। एक तीसरी असंतुष्टि है जिसनु कहिंदे ने व्यक्तिगत असंतुष्टि। ये परमार्थिक है, ये धार्मिक है। व्यक्तिगत असंतुष्टि, जो व्यक्तिगत तल ते असंतुष्ट है, इस तरह के बंदे नु भगत कहिंदे ने, साधक कहिंदे ने, ये परिवारक तल ते संतुष्ट है। कहिंदा जैसा मेरा परिवार है ठीक है, जैसे मां बाप ने ठीक ने, जैसे बहन ते भरा ने बिल्कुल ठीक ने, जैसी पत्नी है, जैसा पति है, ये तो ठीक ने, और जैसी मेरी प्रारब्ध है ये भी ठीक है, पर जैसा मैं हां मैं ठीक नहीं। ये अपने आप विच असंतुष्ट होंदा है, कहिंदा हे प्रभु बाकी ते सब कुछ ठीक है, मेरा परिवार ठीक, मेरी उपजीविका भी ठीक, प्रारब्ध भी ठीक, पर की करां हे प्रभु मैं ठीक नहीं। तो ये तीन तरह दियां असंतुष्टियां ने, परिवारिक असंतुष्टि, व्यवहारिक असंतुष्टि, व्यक्तिगत असंतुष्टि। अक्सर देखा गया है कि दो ही असंतुष्टियां दे सारा संसार घूम रहा है, परिवारिक असंतुष्टि और व्यवहारिक असंतुष्टि। घर घर दे कलेश है परिवारिक असंतुष्टि करके, और कलेश तो पैदा हुई पीड़ा जन्म ते मरण दा कारण बनती है। ते कलेश पैदा होंदा इत्थों पुत्र मां बाप तो संतुष्ट नहीं और मां बाप बच्चियां तो संतुष्ट नहीं, पति पत्नी तो संतुष्ट नहीं और पत्नी पति ते संतुष्ट नहीं। सारी दुनिया दियां अदालतां तलाक दे मुकदमे नाल भरिया पईयां ने, कारण किधरे पति संतुष्ट नहीं है, किधरे पत्नी संतुष्ट नहीं है, ते असंतुष्टि कलेश नु जन्म देंदी है। सारी दुनिया दियां अदालतां विच भरावां दे मुकदमे, भाई भाई दे मुकदमे, एक भरा दूसरे भरा ते संतुष्ट नहीं है। इसनु कहिंदे ने परिवारक असंतुष्टि और इहदे नाल परिवार नरक बन जांदा है। इस तरह दे बंदे नु होर दोजक दे जाण दी लोड़ नहीं, उसका परिवार ही दोजक है जो परिवारक तल ते असंतुष्ट है। व्यवहारक असंतुष्टि, ऐसे मनुख दा धंधा ही नरक है, क्योंकि अपने धंधे विच अपने व्यवहार विच संतुष्ट नहीं, अपनी प्रारब्ध ते संतुष्ट नहीं, अपनी उपजीविका ते संतुष्ट नहीं। तो ऐसा मनुख धंधा करदे होया, कम करदे होया, किसी हद तक नरक ही भोगेगा क्योंकि संतुष्ट नहीं है। लेकिन एक तीसरी असंतुष्टि जो धर्म नु जन्म देंदी है, सच नु जन्म देंदी है, प्रभु दे नेड़े ले आउंदी है, व्यक्तिगत असंतुष्टि। हे प्रभु बाकी ते सब कुछ ठीक है, जैसा मेरा परिवार है ठीक है, जैसी मेरी प्रारब्ध है ठीक है, पर जैसा मैं हां मैं ठीक नहीं। वेद कहंदे ने मुझ अवगुण सह नाही दोष। ए प्रभु तेरे ते कोई दोष नहीं, जे तेरी कृपा तेरी बख्शिश दा मैं अजे तक पात्र नहीं बन सकया, तेरे तो अजे तक मैनू जे आनंद दी प्राप्ति नहीं हो सकी तो कमी मेरे विच है, दोष मेरे विच है। मुझ अवगुण सह नाही दोष। ये जिहड़ी व्यक्तिगत असंतुष्टि है इस विच मनुख इस ढंग दी साधना करदा है कि अपने आप नू महान बनांदा है, पात्र बनांदा है, ते जिस दिन पात्रता बन जांदी है उस दिन परम आनंद दी प्राप्ति हो जांदी है। जो व्यवहारिक ते परिवारिक असंतुष्टि च फसिया होया है वो बहुत कुछ भी बना लवे ते बहुत कुछ भी प्राप्त कर लवे। साहिब गुरु नानक देव जी महाराज कहंदे ने कि जिंदगी दी बाजी हार जाएगा, भावे बहुत कुछ प्राप्त कर लवे कि ना कुछ प्राप्त कर लवे। महाराज कहंदे ने तुरे पलाने पौण वे हर रंगी हरम सवारिया। घर विच घोड़े ऐसे होवन, असवारी दे साधन ऐसे होवन कि हवा नाल गल करन, और घोड़ियां दे उपर काठियां पईयां होवन सोने दियां, हर तरह दे रस ते रंग दे नाल हरमा नूं सवार लिया जाए। मनुख अपने हरम विच मन भाव दे पदार्थां नूं रख लवे ते पवन नाल गल्लां करदे होए घोड़े, फिर उच्चियां उच्चियां माड़ियां कोठे ते मंडप, कोठे मंडप माड़ियां लाए बैठे करपा सारे बहुत लंबा पसारा। बड़ियां बड़ियां हवेलियां, बड़ियां बड़ियां उच्चियां इमारतां। दरअसल जमीन दे उते जद मकान उच्चा उठदा है इहदे च मनुख अपनी उच्चताई समझ लैंदा है, मैं उच्चा उठ गया। यही कारण है कि मकान नूं उच्चा उठाना चाहुंदा है। हुण मकान ही उच्चा नहीं उठिया, मैं भी उच्चा उठ गया। ये मेरा झंडा ही उच्चा नहीं होया, मेरा धर्म उच्चा हो गया है, मेरा व्यक्तिगत जीवन उच्चा हो गया है, मेरा समाज तल उच्चा हो गया है, मेरा देश उच्चा हो गया है। इस वास्ते कहंदे ने कि माड़ी कोठा नीवा नहीं चाहिदा, उच्चा चाहिदा है, झंडा उच्चा चाहिदा है, बुलंद चाहिदा है। बुलंद झंडा बुलंदी दी निशानी जो है बन जांदा है। तो साहिब कहंदे ने ये उच्चियां उच्चियां माड़ियां किसी हद तक हर व्यक्ति दे अपने अपने झंडे ने जो इसने जमीन दे गाड़े हुए ने जगत नूं दसण लई कि ये मेरा झंडा है और इतना उच्चा है, इतना बुलंद है। महाराज कहंदे ने अगर इस तरह का भी किसी ने पसारा किया होवे, बड़े वड्डे वड्डे महल कोठे मंडप ते माड़ियां, ते उन्हां विच हर तरह का हार शिंगार मौजूद होवे, हर तरह का रस मौजूद होवे, ते असवारियां लई घोड़े बूए ते बन्ने पए होवन, अस्तबल विच मौजूद होवन जो हवा नाल गल करदे होवन। फिर सतगुरु कहिंदे ने चीज करन मन भावदे। जो मन चाहे खाण नूं, जो मन चाहे पहनण नूं, जो मन चाहे देखण नूं, हर तरह का साजो समान वह मुहैया कर लवे, प्राप्त कर लवे। इधर मन विच इच्छा पैदा हुई, इधर उसकी पूर्ति हो गई। मनुख के प्राणा विच इसकी बड़ी प्रबल प्यास है कि मेरी इच्छा तत्छिन पूरी होनी चाहिए, उस विच देर नहीं लगनी चाहिए। एक कल्पना की गऊ भी मनुख ने बनाई है जिन्हों कहिंदे ने काम धेन गऊ, जो तत्छिन कामना की पूर्ति कर देंदी है। इधर कामना करो इधर पूरी हो गई। इस तरह कल्पना का एक वृक्ष भी बनाया है जिन्हों कहिंदे ने कल्प वृक्ष, इधर कल्पना करो तो इधर इस दरख्त ने सारिया कल्पनावां की पूर्ति कर दिती, सारी इच्छा की पूर्ति कर दिती। तो मैं अर्ज करां समूह ब्रह्मंड विच कोई ऐसा वृक्ष नहीं है जिहदे थले बैठो कल्पना करो ते तत्छिन पूरी हो जाए। गऊआं ते ने पर कामधेन गऊ कल्पना दी गऊ है, वृक्ष ते बथेरे ने पर कल्प वृक्ष वाकई कल्पना दा ही वृक्ष है। क्योंकि मनुख की कल्पना दे अंदर बार बार ये दौर चलता है कि कुछ ऐसा होवे कि मैं इच्छा करां ते तत छिन पूरी हो जाए। कोई ऐसा पहाड़, कोई ऐसा देवता, कोई ऐसा संत, कोई ऐसी गौ, कोई ऐसा वृक्ष, कोई ऐसा ग्रह, कोई ऐसा नक्षत्र होवे कि जिस दे सामने वे देखा और इच्छा करा तत छिन पूरी हो जाए। तत छिन इच्छा कोई भी नहीं पूरी होंगी, वक्त लगता है, समा लगता है और उस दे लई सबर चाहिए चाहिदा है। शायद इस वास्ते बाबे फरीद ने कहा है कि सबर एव सुवाओ जे तू बंदा दृढ़ करे, वद थी वे दरियाओ टुट न थी वे वाहा। साबर बंदे सागर दी तरह हो जांदे ने, छोटे छोटे नदी नालियां दी तरह नहीं, उते महान हो जांदे ने। पर साहिब कहिंदे चलो ऐसा भी हो जाए कि मन दे च जिहड़ी इच्छा पैदा होवे और जबान नाल उसकी फौरन फरमाइश होवे ते पूर्ति भी है, उसे वक्त उस इच्छा दी पूर्ति भी हो जाए। चीज करन मन भाव दे हर बुझन नाही हारिया। अगर इस तरह का कोई फसिया होया मनुख है महल माड़िया दे च, तरह तरह के हरमा दे च, महाराज कहिंदे उसनु हरी दी सूझ नहीं आउंदी, हरी दी समझ नहीं आउंदी, ते इहदे नाल की हुंदा है वह अपना जीवन हार जांदा है। एक जुआरी धन हारदा है, कोई संपदा हारदा है, कोई अपने कपड़े हारदा है, कोई गहने हार देंदा है। इतिहास विच ऐसा भी जिक्र है कि कोई अपनी इस्त्री हार देंदा सी जुए दे च, पर ये तो बहुत बड़ा बदकिस्मत है, ये तो अपने आप नू हार के चले है। भगत कबीर कहिंदे ने चले जुआरी दोए हथ झार, ये दोवे हथ झाड़ के जुआरी जा रहे है। ये चार कंधियां ते कौन जा रहे है, ये मरगढ़ घाट की तरफ कौन जा रहे है, ये ओ जुआरी जो जीवन हार गए है, जिंदगी हार गए। जेतू ते ओ है कि जिन्हों परम जिंदगी मिल जाए जिदे च मौत ना होवे, पर ये हार के जा रहे है, इन्हों परम जिंदगी नहीं मिली, इन्हों परम जीवन नहीं मिलिया, ये हार के जा रहे है। चले जुआरी दोए हथ जार, तो साहिब कहिंदे ने चीज करन मन भाव दे हर बुझन नाही हारिया। कर फुरमाइश खाया वेख महलत मरण वे सारिया। महलत महलात नू वेख के अपना लंबा चौड़ा पसारा वेख के ते तरह तरह की फरमाइश की पूर्ति वेख के मौत भुल गई। जन्म चेते रहा, जीवन चेते रहा, मरण भुल गया। धर्म का जन्म मौत दे चिंतन तो है, काल दे चिंतन तो ही अकाल का जन्म है। जब कोई काल का चिंतन करता है, मौत का चिंतन करता है, तो ऐसा होता है कि उसनु ओ जीवन प्राप्त हो जाता है जिदे च मौत नहीं। आखिर ऐसी की खूबी है मौत दे चिंतन दे च, क्योंकि जिसनु अपनी मौत चेते है वो किसी नाल छल नहीं कर सकेगा, कपट नहीं कर सकेगा, किसी दे जबर नहीं कर सकेगा, किसी नाल धोखा नहीं कर सकेगा, किसी नाल झूठ नहीं बोल सकेगा और किसी दा कुछ हथिया नहीं सकेगा। अगर हथियाया इसने और इस देश उसनू पूर्ण तौर ते सफलता मिली है, तो समझ लेना इसनू मौत चेते नहीं, जीवन चेते है, जन्म चेते है। ऐसे मनुख की दृष्टि अपने आप दे च नहीं आउंदी जो असंतुष्ट है, उदी दृष्टि प्राय घर दे च आउंदी है। और यही आचरण तो गिरी हुई गल गुरु ग्रंथ साहब जी महाराज ने मन ली है कि लोभाद दृष्ट पर ग्रहण जद विद आचरण। अगर दृष्टि प्राय तन ते चित जो है टिक गई है तो दृष्टि दुराचारी हो गई, अगर दृष्टि प्राय धन ते टिक गई तो दृष्टि ते चोर हो गई। जिस दी दृष्ट चोर हो गई, जिस दी दृष्ट यार हो गई, उन्हों हत्थां पैरां नाल भी चोरी करदियां देर नहीं लगेगी। उहदे हथ पैर जिसम भी दुराचारी होंदिया कोई देर नहीं लाएगा, क्योंकि दृष्टि ते दुराचारी हो गई। इस वास्ते गुरु नानक देव जी महाराज कहिंदे ने महान है ओ मनुख के दृष्ट बिकारी बंधन बांधे हौंता के बल जाई। जो अपनी दृष्टि नू बंधन पावे, पराए तन ते ना टिके, پرائے دھن تے نہ ٹکے پر اندر اسنتشٹی ہے تو ایسے منک دی درشٹی پرائے دھن تے ہی ٹکے گی اپنے دھن تے ٹک نہیں سکتی کیونکہ اپنے دھن دے چو سنتشٹ نہیں ہے تو درشٹی چلی گئی ہے پرائے دھن تے اپنے پروار اپنی پتنی یہ سنتشٹ نہیں ہے تو درشٹی چلی گئی ہے پر ناری تے تو درشٹی تے دوراچاری ہو گئی درشٹی تے چور ہو گئی چاروں پاسے چور درشٹیاں ہی گھوم رہی نے دوراچاری درشٹیاں ہی گھوم رہی نے جگت دا واتاورن بہت میلا بہت میلا کیونکہ ہاتھ پیروں دی اتنی لمبی پہنچ نہیں جتنی درشٹی دی پہنچ ہے اکھاں بہت دور تک ویکھ دیاں نے ہاتھ اتنی دور تک نہیں جا سکتے پیر اتنی چھیتی اتنی دور تک نہیں جا سکتے جتنی دور تک اور جتنی جلدی درشٹی چلی جاندی ہے پر درشٹی دوراچاری ہوئے درشٹی چور ہوئے کیونکہ جس دے اندر اسنتشٹی ہے وہ دی درشٹی بار بار دوسرے اندر تن پہ ٹکے گی جس دے اندر اسنتشٹی ہے وہ دی درشٹی بار بار دوجیاں دے دھن تے ٹکے گی اور جے دوجیاں دے دھن تے ٹکی ہے تو دوجے دا دھن خطرے دے چھے دوجے دے تن تے ٹکی ہے تو دوجے دی عصمت خطرے دے چھے اسنتشٹ منکھاں کر کے سنسار وچ کسے دی عصمت خطرے دے چھے کسے دی دھن سمپدا خطرے دے چھے اس واسطے دھرم دا مول گن ہے سنتشٹ ہونا صاحب کہندے نے محلات نو ویخ کے مرنا بھولی گیا اور درشٹی چاروں پاسے سنسار وچ بھٹک رہی ہے ایک دن ایسا ہویا کہ جر آئی بڑھےپا آ گیا برداوستھا آ گئی جوبن ہاریا جر آئی جوبن ہاریا جر بڑھےپا آیا ہے انہیں جوانی نو ہرا دیتا ہے اکثر اسی ایسا سنتے ہاں تے دیکھتے ہاں کہ جوانی بڑھےپے نو ہرا دیندی ہے اگر ایک بڈھا ایک جوان تو لڑن تو سپشٹ ہے جوان جیت جائے گا بڈھا ہار جائے گا ایک بڈھا ہوئے ایک جوان ہوئے جوانی جیتے گی ایک بڈھا دوڑ لاوے ایک جوان دوڑے بڈھا رہ جائے گا پچھے جوان اگے نکل جائے گا پر صاحب کہندے نے بڑھےپا واسطوک اپنے آپ وچ اتنا پربل ہے جد کسے تے آوندا ہے جوانی ہار جاندی ہے جوبن ہار جاندا ہے جوبن دے اوپر ہی ٹوٹ پیندا ہے بڑھےپا ویکتیگت تل تے جد بڑھےپا آوندا ہے جر اوستھا آوندی ہے جوانی رخصت ہو جاندی ہے جوانی نو مٹا کے رکھ دیندا ہے اس واسطے دیکھن دے چاہے کہ جیوندیاں جیوی منک دو دفعہ مرد ہے کسی جوان نو پوچھی ہے تیرا بچپنا کتھے گیا کہندہ مر گیا کسی بڑھے نو پوچھی ہے تیری جوانی کتھے گئی کہندہ مر گئی تی جوانی نو کس نے ماریا بڑھےپے نے بچپنے نو ماریا جوانی نے ٹھیک ہے جوانی بلوان ہے بچپنے نو مار گئی پر ایک پاسے بڑھےپا اتنا بلوان ہے جوانی نو مار گیا صاحب کنن جر آئی جوبن ہاریا ادھر بڑھےپا آیا ادھر جوانی ہار گئی تے جیسے جوانی ہار گئی اے حرم بے مزہ ہو گئے اے محل ماڑیاں بے رسیاں ہو گیاں اے روپ رنگ سب بے رسے ہو گئے سب پھکے پہ گئے صاحب شری گرو نانک دیو جی مہاراج فرمان کر دینے کہ توں واسطوک ویکتیگت اسنتشٹی نو پیدا کر تاکہ توں اپنے اندروں پرماتما نو پرگٹ کر سکیں تے پرماتما نو پراپت کر سکیں